आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. पुरस्कारार्थींमध्ये चंद्रपूरच्या आशा बावणे यांचा समावेश. 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना लागू करण्यास केंद्राची मंजुरी. 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत 135 गोशाळांना 17 कोटी 21 लाख रुपये अनुदान वितरित. गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून एसटीच्या 2500 फेऱ्यांचं नियोजन. मुंबईतल्या रस्त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी दरम्यान सामंजस्य करार. आणि भंडारा गोंदियाला अतिवृष्टीचा फटका. विदर्भाला आजही इशारा. आता सविस्तर बातम्या. 2024 या वर्षासाठीचे फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातल्या परिचारिकांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील आशा बावणे यांना हा पुरस्कार मिळाला असून गेली 28 वर्ष त्या चंद्रपूरच्या सरकारी इस्पितळात वैद्यकीय सेवा देत आहेत. बावणे यांनी 20 वर्ष आदिवासी क्षेत्रात सेवा केली असून अतिसाराचा प्रकोप, हज यात्रा, लसीकरण तसंच कोविड काळात दिलेल्या विशेष सेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. परिचारिकाने केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेला मान्यता देत सन्मानित करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे दरवर्षी फ्लोरेन्स नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट न ठेवता 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. देशातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल. त्यांना नवीन स्वतंत्र कार्ड दिलं जाईल असंही वैष्णव म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली. ऊसाची किमान आधारभूत किंमत वाढवून देण्याचा प्रस्ताव असून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील असं त्यांनी सांगितलं. राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासंदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत 34 जिल्ह्यातील 324 तालुक्यातील पात्र 135 गोशाळांना 2023-24 वर्षाकरता 17 कोटी 21 लाख रुपये अनुदान स्वरूपात वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांमधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीकरता वैरण उत्पादन कार्यक्रम राबवला जात असून देशी गोवंशांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. या अनुदानातून गोशाळांनी दुग्धोत्पादन, शेतीकाम, पशुपैदास, ओझी वाहणं अशा कामांना उपयुक्त नसलेल्या गाय, वळू, बैल आणि वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करण्याकरता चारा, पाणी, निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. गणेश उत्सवाच्या अनुषंगानं होणारी कोंडी पाहता पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही रस्ते 18 सप्टेंबरपर्यंत संध्याकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाकरता राज्य परिवहन महामंडळानं आजपासून 2500 बस गाड्यांच्या फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. आजच्या गौरी गणपती विसर्जनानंतर परतीच्या प्रवाशांमध्ये वाढ होईल हे गृहीत धरून 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे आदी ठिकाणी जाणाऱ्या अतिरिक्त बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. ऑनलाईन आरक्षण सुरू असून गट नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुहागर तालुक्यातून सर्वाधिक 208 गाड्यांची गट नोंदणी करण्यात आल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली. मुंबई महानगरातील सिमेंट रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचा दर्जा गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटीची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक तो दर्जा गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे असणार आहे. याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी बॉम्बे यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशानं पहिल्या टप्प्यात 392 किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात 309 किलोमीटर असे 701 किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दृष्टीनं नवीन अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावाला काल राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीनं मंजुरी दिली. कार्यालयाचं कार्यक्षेत्र आणि पदनिर्मितीचा शासन निर्णय लवकरच काढण्यात येईल अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. नळदुर्ग इथल्या अप्पर तहसील कार्यालयाला मान्यता मिळणं हे स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर, अणदूर, जळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासून स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी होती. केंद्र आणि राज्य शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतीनं पोहोचल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होईल असं राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष आंतरसिंह आर्य यांनी म्हटलं आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतामध्ये फवारणी करत असताना विजेच्या तुटलेल्या तारांमधून धक्का बसल्यानं चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर इथं 4 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. एक शेतकरी जखमी आहे. ब्रह्मपुरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वन्य प्राण्यांपासून शेतपिकं वाचवण्यासाठी विजेची तार लावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर इथले श्री सद्गुरू नारायण महाराज यांचं निधन ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पुरोगामी सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. सामुदायिक शेती, सामुदायिक विवाह, सामुदायिक श्रमदान, व्यसनमुक्तीचं त्यांचं कार्य अखंडितपणे कायम ठेवणं हीच श्री सद्गुरू नारायण महाराजांना खरी आदरांजली ठरेल असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावं पुणे महापालिकेतून वगळून त्यांची नगर परिषद स्थापन करण्याची अंतिम अधिसूचना राज्य सरकारनं काढली आहे. महापालिकेची सध्याची हद्द 516 चौरस किलोमीटर असून त्यातून दोन्ही गावांची 28 चौरस किलोमीटरची हद्द वगळण्यात आली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेचं भौगोलिक क्षेत्र आता 488 चौरस किलोमीटरपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावं 2017 पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. या दोन्ही गावांची मिळून लोकसंख्या 75,405 आहे. हवामानाबाबत अत्यंत अचूक आणि वेळेवर माहिती देण्यासाठी मिशन मौसमला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. पुढील 2 वर्षांमध्ये यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुण्यात सुरू असलेल्या चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खाद्य महामंडळ, पंजाब नॅशनल बँक, भारतीय नियंत्रक आणि लेखापरीक्षण आणि सेवा क्रीडा नियामक मंडळ या संघांनी क गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर ड गटातील सामन्यात केंद्रीय राखीव पोलीस दलानं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा चुरशीच्या लढतीत 4-3 असा पराभव केला. भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. वैनगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे 1.5 मीटरनं तर 6 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान वैनगंगा नदीवर पुलाच्या बांधकामात वापरण्यात येणारी एक क्रेन पुराच्या प्रवाहात वाहून गेली. 8 किलोमीटर अंतरावरती पाण्याबाहेर काढण्यात यश मिळालं. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अन्यत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते फ्लोरेन्स नायटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. पुरस्कारार्थींमध्ये चंद्रपूरच्या आशा बावणे यांचा समावेश. 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजना लागू करण्यास केंद्राची मंजुरी. 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत 135 गोशाळांना 17,21,00,000 रुपये अनुदान वितरित. गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी आजपासून एसटीच्या 2,500 फेऱ्यांचं नियोजन. मुंबईतल्या रस्त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आयआयटी दरम्यान सामंजस्य करार. आणि भंडारा गोंदियाला अतिवृष्टीचा फटका, विदर्भाला आजही इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.